नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दिल्ली कार स्फोट प्रकरणी सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा पंतप्रधानांचा इशारा. घटनेचा तपास एनआयएकडे. राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर. राज्य श्रेणीमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक. धाराशिव जिल्हा बँकेला 74 कोटी रुपये भागभांडवल देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीसही मान्यता. हिंगोली जिल्ह्यात जलप्रकल्पांसाठी 214 कोटी रुपये मंजूर. आणि विविध महापालिकांची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर. छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 पैकी 58 जागा महिला नगरसेवकांसाठी राखीव. आता सविस्तर बातम्या. दिल्ली कार स्फोटाच्या कटात सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त राजधानी थिम्फू इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात ते काल बोलत होते. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधानांनी, आमच्या यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांना शोधून काढतील असं सांगितलं.
आज मैं यहाँ बहुत भारी मन से आया हूँ. कल शाम दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है. मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूँ. आज पूरा देश उनके साथ खड़ा है. मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था. विचार विमर्श चलता था. जानकारियों के तार जोड़े जा रहे थे. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा.
दरम्यान भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या 1020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांग चू जलविद्युत प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं. दिल्ली कार स्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणातला प्रत्येक आरोपी शोधून काढण्याचे निर्देश शहा यांनी दिले. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा होणारच अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत एका बैठकीत बोलत होते. तपास यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत असून त्या तपासाचे निष्कर्ष लवकरच खुले केले जातील असं त्यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या एका संशयिताच्या वडिलांना जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा इथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. विविध 10 श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात राज्य श्रेणीमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी ही माहिती दिली. येत्या 18 तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. नाशिक नागपूर धाराशिव जिल्हा बँकांना 827 कोटी रुपये भागभांडवल देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यात नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटी, नागपूर जिल्हा बँकेला 81 आणि धाराशिव जिल्हा बँकेला 74 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती सातत्यानं खालावत असल्यानं या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासही सहकार आयुक्तांना निर्देश देण्यासही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातल्या न्यायालयांचा परिसर तसंच न्यायाधीश निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 8282 सुरक्षा रक्षक नियुक्तीला, तसंच 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालातील शिफारशींचा कालावधी आणखी 1 वर्षासाठी वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हिंगोली तालुक्यातल्या डिग्रस साठवण तलाव प्रकल्प आणि त्यासाठीच्या 90 कोटी 61 लाख रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या प्रकल्पातून हिंगोली तालुक्यातल्या डिग्रस लोहगाव आणि दाटेगाव या गावातली 603 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या सुकळी साठवण प्रकल्पासाठी 124 कोटी 36 लाख रुपयांची तरतूद करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. लोकसेवा प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 12 नोव्हेंबर 1947 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीवरून केलेल्या ऐतिहासिक संबोधनाचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर बिजापूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जंगलात काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाले. जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक, कोब्रा कमांडो आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचं तसंच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचं अनावरण केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते. बोधचिन्ह स्पर्धेचे विजेते भुसावळचे वीरेंद्र पाटील आणि घोषवाक्य स्पर्धेतल्या विजेत्या परभणीच्या सिद्धी देसाई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राज्यातल्या अनेक महानगरपालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत काल काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या 115 नगरसेवकांपैकी 58 जागा महिलांसाठी राखीव, तर इतर मागास प्रवर्गासाठी 31, अनुसूचित जातीसाठी 22 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 जागा आरक्षित झाल्याची घोषणा मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली.
29 प्रभागामध्ये 115 जागासाठी अनुसूचित जाती 22 पैकी 11 महिलांसाठी राखीव, अनुसूचित जमाती 2 पैकी 1 राखीव, ओबीसीचे 31 पैकी 16 महिलांसाठी राखीव, सर्वसाधारणच्या 60 पैकी 30 राखीव आज या सोडतीनी आणि तसेच नेमून देण्याच्या प्रक्रिया या ठिकाणी समाप्त करण्यात येत आहे.
परभणी महानगरपालिकेतल्या 16 प्रभागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला तसंच सर्वसाधारण प्रवर्गांचं आरक्षण काल जाहीर झालं. लातूर महानगरपालिकेच्या 69 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं. यातील 35 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. जालना इथं महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली 16 प्रभागातल्या 65 नगरसेवक पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं. दरम्यान आगामी निवडणूक काळात जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून 11 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली. नांदेड महापालिकेच्या आरक्षण सोडतीनुसार 81 नगरसेवकांपैकी 41 महिला नगरसेवक राहतील. महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी आरक्षण सोडतीबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
सामाजिक आरक्षणामध्ये अनुसूचित जातीसाठी 15 जागा आरक्षित आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षित आहेत, नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 21 जागा आरक्षित आहेत, सर्वसाधारणमध्ये 43 जागा आहेत, 81 जागापैकी 41 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. त्याची मान्यता राज्य निवडणूक आयोगाने दिलेली होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा कालपासून सुरू झाली. यासाठी विद्यापीठानं 33 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. 3,55,000 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षाही कालपासून सुरू झाल्या. सुमारे 1,20,000 विद्यार्थी विविध शाखांच्या परीक्षेत सहभागी झाले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षक आणि परिवेक्षीय यंत्रणेची तालुकास्तरीय विनोबा भावे अॅप कार्यशाळा काल बीड इथं पार पडली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अॅपचा प्रभावी वापर करावा अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी यावेळी केली. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या भागातल्या शेतकरी आणि ऊसतोड मजुरांना सावधगिरी बाळगावी तसंच बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दृष्टीबाधित महिलांच्या पहिल्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. काल पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 10 खेळाडू राखून पराभव केला. राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी 9.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक इथं 10.7, बीड 11.4, छत्रपती संभाजीनगर 12.4 तर परभणीत 13.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान येत्या 2 दिवसात राज्यात सर्व ठिकाणी हवामान कोरडं राहील. मात्र कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दिल्ली कार स्फोट प्रकरणी सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा पंतप्रधानांचा इशारा. राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर, राज्यश्रेणीमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक. आणि हिंगोली जिल्ह्यात जलप्रकल्पांसाठी 214 कोटी रुपये मंजूर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.